आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर. पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईतील 29,400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण. नीती आयोगाचा 2023-24 वर्षासाठीचा शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांक जारी. प्रसार भारती आणि आयआयटी दिल्लीच्या वतीनं आजपासून डीडी रिबोकॉन इंडिया 2024 आयोजन. आणि आसाम त्रिपुरातल्या रस्ते प्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईला भेट देणार आहेत. गोरेगावमधील नेस्को एक्झिबिशन सेंटर इथं ते आज रस्ते रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित 29,400 कोटीहून अधिक मूल्य असलेल्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन लोकार्पण तसंच पायाभरणी करणार आहेत. तर आज संध्याकाळी ते भारतीय वृत्तसेवा सचिवालयाच्या मनोऱ्याचं उद्घाटन करतील. ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाची पायाभरणी आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. हा जुळा बोगदा प्रकल्प ठाणे आणि बोरिवली दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार असून तो बोरिवलीच्या बाजूला पश्चिम द्रुतगती महामार्गाला तर ठाण्याकडे घोडबंदर रस्त्याला जोडला जाईल. यामुळे ठाणे ते बोरिवली प्रवासाचा वेळ 1 तासानं कमी होईल. पंतप्रधान गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची देखील पायाभरणी करणार आहेत. तसंच नवी मुंबईतील तुर्भे इथं कल्याण यार्ड पुनर्रचना आणि गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल या प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होईल. लोकमान्य टिळक टर्मिनसच्या नव्या फलाटांचं तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या 10 आणि 11 क्रमांकाच्या फलाटाच्या नव्या विस्तारित भागाचं लोकार्पण देखील मोदी यांच्या हस्ते होणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसच्या नव्या लांब फलाटांमुळे इथं मोठ्या लांबीच्या रेल्वे थांबवता येतील. यामुळे प्रत्येक रेल्वेगणिक अधिकाधिक प्रवाशांना प्रवासाचा लाभ घेता येईल. मुख्यमंत्री युवा कार्य योजनेचं उद्घाटनही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तरुणांमधील बेरोजगारीची समस्या दूर करण्यासाठीच्या या आंतरवासिता योजनेमुळे 18 ते 30 वर्ष वयोगटातील युवकांना कौशल्य विकासाची तसंच उद्योग क्षेत्रात प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. नीती आयोगानं काल 2023-24 एसडीजी इंडिया इंडेक्स अर्थात शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांक जारी केला. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम आणि नीती आयोगाच्या उपाध्यक्षा सुमन बेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्देशांक जारी करण्यात आला. जागतिक पातळीवर संकट असूनही भारत शाश्वत विकास उद्दिष्टांकडे प्रगती करत असून हा निर्देशांक 2023-24 71 वर गेला आहे. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची प्रगती मोजण्यासाठी हा निर्देशांक वापरला जातो. केंद्र सरकारनं दरवर्षी 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचं ठरवलं आहे. या दिवशी 1975 तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल समाज माध्यमावर संदेश प्रसारित करत याबद्दल माहिती दिली. त्यांनी या संदेशात म्हटलं आहे की लोकशाही वाचवण्यासाठी ज्या लाखो लोकांनी या दडपशाही विरुद्ध आवाज उठवला आणि तत्कालीन हुकुमशाहीचा छळ सहन केला त्यांना आदरांजली म्हणून हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. संविधान हत्या दिवस पाळल्यानं प्रत्येक भारतीयाच्या मनात व्यक्तिस्वातंत्र्याची आणि देशाच्या लोकशाही रक्षणाची ज्योत सतत तेवती राहील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. प्रसार भारती आणि आयआयटी दिल्ली यांच्या वतीनं आजपासून दिल्लीत डीडी रोबोकॉन इंडिया 2024 आयोजन करण्यात आलं आहे. या 2 दिवसीय स्पर्धेत देशातील 45 अधिक महाविद्यालयं संस्था आणि विद्यापीठांमधील 750 अधिक विद्यार्थी सहभागी होत आहेत. डीडी रोबोकॉनमधील विजेता संघ व्हिएतनाममधील क्वांग निन इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय एशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन रोबोकॉन 2024 भारताचं प्रतिनिधित्व करेल. ग्रामीण भागातील दळणवळण सक्षम करण्यासाठी आणि ईशान्येकडील प्रदेशातल्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारनं त्रिपुरा आणि आसामसाठी अनेक रस्ते प्रकल्प मंजूर केले आहेत. ग्रामीण विकास मंत्रालयानं आसामसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 563 किलोमीटर लांबीचे 78 रस्ते आणि 14 पूल मंजूर केले आहेत, तर त्रिपुरासाठी 118 किलोमीटर लांबीचे 42 रस्ते मंजूर केले आहेत. या रस्ते प्रकल्पांमुळे दुर्गम भागातली गावं आणि शहरी भागातलं अंतर कमी होण्यास मदत मिळेल, तसंच आरोग्यसेवा, शिक्षण आणि बाजारपेठेसारख्या सुविधांचा लाभ घेणं सुकर होईल. आदिवासी समाजाची आर्थिक सामाजिक स्थिती सुधारण्यासाठीही या रस्ते प्रकल्पांची मदत होईल. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यातलं देवी उमा भगवतीचं एक प्राचीन मंदिर 34 वर्षांनंतर उद्या पुन्हा उघडण्यात येणार आहे. काश्मीर खोऱ्यातल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे 1990 हे मंदिर बंद करण्यात आलं होतं, मात्र आता परिस्थिती बदलल्यामुळे परिसरातील स्थानिक मुस्लिम जनतेच्या पाठिंब्यानं हे मंदिर उद्या पुन्हा उघडणार आहे. देवी उमा भगवती ही काश्मीरी पंडितांची प्रमुख देवता असून जम्मू काश्मीरच्या विविध भागातून भाविक इथं मोठ्या संख्येनं येत असतात. या मंदिराच्या आवारातील ब्रारी अंगण इथं पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीचीही प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी काल नवी दिल्ली इथं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्मान भारत डिजिटल अभियानाचा आढावा घेतला. नड्डा म्हणाले की या दोन्ही योजना आपापली उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण करत आहेत. 1,00,000 रुपयांहून अधिक मूल्य असलेल्या आरोग्य सुविधा योजनेअंतर्गत नागरिकांना पुरवण्यात आल्याचं नड्डा म्हणाले. समाजातील उपेक्षित आणि गरजू लोकांना या दूरदर्शी योजनेचे लाभ मिळावेत याची दक्षता घेण्याचे निर्देश नड्डा यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. विम्बल्डन टेनिसमध्ये आज संध्याकाळी महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 7 मानांकित जास्मिन पाओलिनीची लढत 31 मानांकित बार्बरा क्रेचिकोवाशी होणार आहे. चेक प्रजासत्ताकाच्या क्रेचिकोवानं विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रथमच प्रवेश केला आहे. पुरुष एकेरीत 7 चॅम्पियन नोवाक जोकोविच उद्या गतविजेता कार्लोस अल्कराजशी सामना करणार आहे. सर्बियाच्या जोकोविचनं काल झालेल्या उपांत्य फेरीत इटालियन लोरेन्झो मुसेट्टी विरुद्ध 6-4, 7-6, 6-4 असा सरळ विजय मिळवला. अल्कराजनं उपांत्य फेरीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा 6-7, 6-3, 6-4, 6-4 असा पराभव करून स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. पुरुष दुहेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत हेनरी पॅटन आणि हॅरी हेलिओवारा या ब्रिटिश फिनिश जोडीचा सामना आज संध्याकाळी मॅक्स पर्सेल आणि जॉर्डन थॉम्पसन या ऑस्ट्रेलियन जोडीशी होईल. महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत कॅनडाची गॅब्रिएला डब्रोवस्की आणि न्यूझीलंडची एरिन राउटलिफ या द्वितीय मानांकित जोडीचा सामना आज रात्री चेक प्रजासत्ताकाच्या कॅटेरिना सिनियाकोवा आणि अमेरिकेच्या टेलर टाउनसेंड या जोडीशी होईल. क्रीडा विश्वाची पंढरी समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या भारतीय खेळाडूंची यादी काल जाहीर झाली. पॅरिस इथं 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या या ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राच्या नेतृत्वाखालील भारतीय तुकडीत 28 खेळाडूंचा समावेश असणार आहे. यामध्ये 11 महिला आणि 17 पुरुष खेळाडू आहेत. यंदाच्या या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू 16 वर्षाचा तर सर्वात ज्येष्ठ खेळाडू 47 वर्षाचा आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर. पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईतील 29,400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण. नीती आयोगाचा 2023-24 वर्षासाठीचा शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांक जारी. प्रसारभारती आणि आयआयटी दिल्लीच्या वतीनं आजपासून डीडी रोबोकॉन इंडिया 2024 आयोजन आणि आसाम त्रिपुरातल्या रस्ते प्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.